chinimandi.com पॉडकास्ट।
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित 4 रुग्ण। सांगलीच्या वाळवा तालुक्यातून 4 प्रवासी सौदी अरेबिया इथं उमराह देवदर्शनासाठी गेले होते। हे चौघे नुकतंच प्रवास करून परतले होते। त्यांचे रिपोर्ट आज जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून या 4 प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे। चौघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे। संबंधित चौघांना मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे। हे 4 जण सौदी अरेबियामध्ये उमराह इथं देवदर्शनासाठी गेले होते। 13 मार्चला सांगली जिल्ह्यात आले, 19 मार्चला रुग्णालयात दाखल झाले, 21 मार्चला नमुने तपासणीसाठी पाठवले होते। सोमवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी या चौघांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला। मिरजेतील सिव्हिल रुग्णालयात त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे। तपासणीच्या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येणार आहे। तसंच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णतः घेत आहे। कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे। सांगली जिल्ह्यात आतापर्यंत परदेशवारी करून 490 व्यक्ती आलेल्या आहेत। यापैकी 422 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 40 व्यक्तींचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे।